येशू त्या भागांमध्ये फिरत गेला आणि एका शहरामध्ये आला. त्यानंतर जेव्हा त्याने मंदिराच्या परिसरात प्रवेश केला तेव्हा सर्व लोक त्याच्या जवळ आले. तेव्हा येशू त्यांना काही गोष्टी शिकवू लागला. त्यावेळी धर्मगुरूंनी एका स्त्रीला येशू जवळ आणलं, जिला व्यभिचार करत असताना धरल्या गेला होता. तिला मध्ये उभे करून ते येशूला म्हणाले की, गुरुजी, ह्या स्त्रीला व्यभिचार करत असताना धरल्या गेला आहे आणि आमचा कायदा असा सांगतो की अशांना दगडमार करून मारून टाकावे, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? पण ते येशूची परीक्षा घेण्याकरिता त्याला हे विचारत होते. पण येशू जमिनीवर आपल्या बोटाने काहीतरी लिहू लागला. जेव्हा त्यांनी येशूला पुन्हा ते विचारले तेव्हा येशू त्यांना म्हणाला की ज्याने कधी वाईट काम केलं नसेल त्याने तिला पहिला दगड मारावा. जेव्हा लोकांनी येशूचे हे बोलणे ऐकले तेव्हा म्हाताऱ्या माणसापासून लहान्यापर्यंत एक एक करून सर्वजण निघून गेले व त्या स्त्री शिवाय येशू जवळ कोणी राहिले नाही. तेव्हा येशूने तिला विचारले, तुझ्यावर दोष लावणारे कुठे गेले? तुला कोणी शिक्षा दिली नाही का? तेव्हा तिने म्हटले, कोणी शिक्षा दिली नाही. मग येशू तिला म्हणाला, मीही तुला शिक्षा देत नाही, जा व पुन्हा वाईट काम करू नको.